सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करूया. बहुविधच्या श्रवणीय विभागात आज ऐकूया रमेश मंत्री यांचा एक खुसखुशीत ललित लेख, नवे वर्ष नव्या आशा. नवे वर्ष नव्या आशा. विद्यार्थी दशेतच नव्या वर्षाची आपण सर्वजण अतिशय उत्सुकतेने वाट पाहतो, कारण 1 जानेवारीपासून आपल्या जीवनात फार मोठे बदल होणार असतात. सर्व तऱ्हेचे सात्विक आणि पौष्टिक उपक्रम 1 जानेवारीपासूनच सुरू होतात आणि 3 जानेवारीला बंद पडतात. माझी शालेय जीवनातली डायरी पाहिली तर अशा अनेक गंभीर प्रतिज्ञांची नोंद तिच्या पहिल्या पानावर आढळते. नवे वर्ष, आजपासून जीवनात एकदम क्रांतिकारक बदल होणार आहे. साधारण 30-31 डिसेंबरला जे निर्णय घेतले जातात त्यात 1 तारखेपासून रोज पहाटे उठणं, व्यायाम करणं, नियमितपणे अभ्यास करणं, महिन्यातून 1च सिनेमा पाहणं, चहा मुळीच न पिणं, वेळ फुकट न घालवणं, थोरांची वचने लिहून काढणं इत्यादी अनेक उत्साहवर्धक निश्चय असतात. प्रत्यक्ष 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अनेकांनी अंगावर ओरडल्यावर उठावे लागते. मग सहसा आई मला पहाटे का उठवलं नाहीस, किंवा दादा अगदी वाईट आहे, मला घड्याळाचा पहाटेचा गजरच लावू देत नाही, अशी कुरबुर सुरू होते. यावेळी आपल्याला जाणीव होते की 1 जानेवारीपासून महान पुरुष बनण्याची आपली महत्वाकांक्षा बहुधा डायरीवरून घरातील सर्वांनाच कळल्यामुळे त्यांनी मुद्दाम कट रचून आपल्याला जास्त वेळ झोपवला असणार. नाहीतर काय, रोज अगदी 7:30 च्या ठोक्याबरोबर उठणारे आपण आजच 8 वाजता उठण्याचं कारण दुसरं काय असणार? खरोखरच महत्वाकांक्षी तरुणांचे पाय मागे ओढणाऱ्या या समाजाविरुद्ध बंडच केले पाहिजे. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, हा 8वीच्या धड्यातील संदेशच बरोबर आहे. पण छेबुआ, प्रथम चहा घेतल्याशिवाय ही क्रांती करायला खरा जोर येणार नाही. मग मी ओरडत असे, आई माझा चहा कुठे आहे? त्यावर आईने आधी तोंडू म्हणून गर्जना केली की समाजाने माझ्याविरुद्ध केलेल्या अमानुष कटाची मला पुन्हा जाणीव होत असे. चहा द्यायला उशीर केला की क्रांती पुढे जाईल किंवा क्रांती होणारच नाही असे वाटते या मोठ्या लोकांना. बरं, तोंड धुवून चहा घेतो. चहाचा कप तोंडाला लावून पाहतो तो काय, सारा चहा कोमट. पण आता त्याबद्दल तक्रार करण्यात काय अर्थ? बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, म्हणजे खरी क्रांती करणाऱ्याने प्रसंगी कोमट चहा पिण्यास सुद्धा तयार राहिले पाहिजे. ठीक आहे, असा थंड चहा पाजला तरी माझ्या अंतःकरणात धडधडणारे स्तंडील की काय ते 8वीच्या धड्यातले, ते काही निवणार नाही. आज 1 जानेवारीपासून मी महान माणूस होणारच आहे, संध्याकाळपर्यंत थांबा म्हणाव. पण संध्याकाळी मला असे आढळून येत असे की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी यांच्या कार्यक्रमात काही फारसा फरक पडलेला नाही. अगदीच नाही म्हटले तरी 1 जानेवारीला शाळेला सुट्टी असल्याने दुपारची थोडी झोप आलीच, उगाच इकडे तिकडे करण्यात वेळ गेलाच, चहाचा कप जरा कमी झाला. पण त्या दिवशी बेळगावची मावशी आल्याने तिने दिलेले लाडू ठराविक वेळेशिवाय खायचे नाही हा नियम मोडून भलत्या वेळी खावे लागलेच. काय करणार, भावी पिढीच्या मार्गात जुन्या पिढीची धोंड जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या तरुणांची आणि बालकांची प्रगती कठीणच. नव्या वर्षाच्या पहिल्या 1-2 दिवसातच मला आढळून येईल की आत्मसंयमनाचे आणि दिव्य पुरुष होण्याचे निर्णय तूर्त घेऊ नये हेच खरे. सध्या आपली वेळ बरी नाही. आपल्या राशीच्या भविष्यात लिहिलेच आहे, गुप्त शत्रू फार आहेत, जपून पाऊल टाका, मान दुखेल. माझी मान दुखली नाही, जरा जोरात फिरवून पाहिल्यावर थोडी कळ आलीच म्हणा. तरी गुप्त शत्रू फार असल्याने 1 जानेवारीपासून जीवनातील नवे पान उलटण्याचा बेत तरी तूर्त पुढे ढकलला पाहिजे अशी खात्री पटे. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे भविष्यवाल्याने मला शत्रुपक्षाकडील बातमी पुरवल्यामुळे अर्थातच पुढील 1 जानेवारीपर्यंत आपल्या महत्वाकांक्षेची मुदतवाढ केली पाहिजे असा निर्णय मी घेत असे. तरी पण जाता जाता मला वाटे, मान दुखेल हे भविष्य कोणाला उद्देशून आहे? माझी मान दुखेल की गुप्त शत्रूंची मान दुखेल? पुढे पुढे मला असा प्रश्न पडे की नवे वर्ष तरी कोणते समजायचे? हिंदूंचे चैत्र पाडव्याचे नवे वर्ष की व्यापारी वर्गाचे दिवाळी पाडव्याचे की येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ सुरू केलेले 1 जानेवारीचे? पुन्हा निरनिराळ्या धर्मांची अनेक नवी वर्षे असतातच. देशाचे आर्थिक नवे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते, तर सहकारी क्षेत्रातील वर्ष म्हणे 1 सप्टेंबरला सुरू होते. पगारदारांचे आर्थिक वर्ष दर 1 तारखेला सुरू होते आणि 10 तारखेलाच संपते. त्यांच्या दृष्टीने तारीख 11 ते 30 हे दिवस म्हणजे धोंडे दिवस म्हटले पाहिजेत. वर्षातून वारंवार सुरू होणाऱ्या या अनेक नव्या वर्षाकडे पाहून वाटते की 8-15 दिवसाच्या फरकाने केव्हाही नवे निश्चय केले तरी कोणत्या तरी वर्षाची सुरुवात सहज साधता येईल. तरीही 1 जानेवारीपासून अनेक नव्या गोष्टी सुरू होतात हे मात्र खरे. वर्तमानपत्रे काय निघतात, मासिके काय प्रसिद्ध होतात, दुकाने काय उघडतात आणि संस्था काय सुरू होतात, अगदी धमाल उडते. झाडून सारी वर्तमानपत्रे आधी त्या दिवशीच्या अग्रलेखात गेल्या वर्षीचा आढावा घेतात. त्यांचा सूर बहुधा असा असतो की जगात गेल्या वर्षी अनेक महत्वाच्या घटना घडल्या, त्यांचा मानवजातीवर फार दूरगामी परिणाम होईल. त्यापैकी बऱ्याच घटना दुर्दैवी आणि अप्रिय होत्या. भारतात महागाई आणि दारिद्र्य वाढतेच आहे, अमेरिकेची भरभराट होत आहे, रशियाची प्रगती होत आहे, वगैरे वगैरे. शेवटी नव्या वर्षाबद्दल आशा व्यक्त करण्यात येते. इतर देश विज्ञान, सुबत्ता, उद्योगधंदे, व्यापार इत्यादी बाबतीत पुढे गेलेले असले तरी भारताची नैतिक उंची सर्वांपेक्षा अधिक असून आमची आत्मिक प्रगती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येते. नव्या म्हणजे 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वर्षात भारताची अतिशय प्रगती होईल, आर्थिक परिस्थिती निवळेल आणि जगातील सर्व प्रश्न शांततेनं मिटतील याबद्दल कोणत्याच संपादकाला संदेह असत नाही. म्हणजे नवे वर्ष अनेक आशा घेऊन आलेले असते अशी खात्री असते. कदाचित या वर्षी तरी नवकाव्याचा अर्थ लागेल अशी भाबडी आशाही काही लोकांच्या मनात डोकावते. इतक्या जबरदस्त अपेक्षा 1 जानेवारीने निर्माण केलेल्या असतात. या महिन्यात तरी नोकरी लागेल असे बेकाराला वाटावे, या सीझनला तरी लग्न होईल असे उपवर मुलीला वाटावे, या परीक्षेला तरी पास होऊ असे निर्बुद्ध विद्यार्थ्याला वाटावे, या अंकात तरी कविता प्रसिद्ध होईल असे नवोदित कवीला वाटावे, तशी या वर्षी तरी परिस्थिती सुधारेल अशी आशा आपल्या मनात 1 जानेवारीला डोकावत असते. या आशा फोल ठरतात असा 5-25 वर्षाचा अनुभव असला तरी नव्या वर्षाला तीच आशा करण्यास आपण चुकत नाही. एवढेच नव्हे तर मित्र, सहकारी, व्यावसायिक संबंध असलेले इत्यादी सर्वांना नवे वर्ष आपल्याला सुखाचे आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा व्यक्त करण्यासही आपल्यापैकी बरेच जण चुकत नाही. होप स्प्रिंग्स इटर्नल इन ह्युमन हार्ट, माणसाची आशा निरंतर फुलत असते असे एका आंग्ल कवीने म्हटले आहे. त्याचे प्रत्यंतर असे प्रत्येक नव्या वर्षी आपल्याला येत असते. नव्या वर्षीच्या शुभेच्छा चिंतनाचे काही लोक अतिकौतुक करतात. डिसेंबर अखेर असे लोक कागद, पेन्सिल आणि कार्डचा गठ्ठा घेऊनच असतात. मग यादीला सुरुवात होते. अमका एकदा ऑफिसात आला होता, तमका प्रवासात भेटला होता, फलाणा तो विमा उतरण्याची शक्यता आहे म्हणून, तर कुणी नुसताच श्रीमंत आहे म्हणून त्याला नव्या वर्षाचे शुभेच्छा कार्ड पाठवावे अशी ही मैत्रीची रेडीमेड कल्पना असते. याला डेल कार्नेजिझम म्हणतात, कारण डेल कार्नेजी लिखित हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल अशा तऱ्हेची पुस्तके वाचून ही कल्पना आलेली असते. आमच्या एका मित्राने परवा मला सांगितले, आम्ही काय करावे, आम्हाला पहा नाताळ आला म्हणजे ख्रिश्चन लोकांना कार्ड पाठवावी लागतात, दिवाळीला उत्तरेकडील म्हणजे उत्तर हिंदुस्थानी लोकांना कार्डे पाठवावी लागतात आणि संक्रांतीला दक्षिणेकडे हलव्याच्या पिशव्या धाडाव्या लागतात. मला वाटले काय ही बिचाऱ्यावर आपत्ती. एखाद्या वेळी जेवणाच्या सुमारास कुणी मित्र घरी आला तर त्याला जेवण मिळायचे नाही, पण जानेवारीच्या 1 तारखेला त्याच्या हाती नवे वर्ष सुखाचे व भरभराटीचे जाओ असा संदेश असलेले कार्ड मात्र भिनचूक पडेल. कारण कार्डे पाठवा असे डेल कार्नेजी म्हणतो, जेवण द्याच असा काही त्याचा आग्रह नाही. वर्ष सुखाचे जाण्यासाठी जेवणे जरूर आहे याची कल्पना या पोस्टल मैत्री करणाऱ्यांना कोणी दिली तर किती बरे होईल. नाही म्हणजे शुभेच्छा व्यक्त करण्यात काही वाईट आहे असे नव्हे, पण ह्यातील मर्म ध्यानात घ्यायला हवे. जिव्हाळ्याचे मित्र असतील तर ते कार्ड पाठवतील किंवा पाठवणारही नाहीत, पण दर साल कार्डे पाठवली की मैत्रीच्या बिझनेसमधली आपली जबाबदारी संपली असे मात्र त्यांना वाटणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बिनचूकपणे शुभेच्छा कार्ड पाठवणारे अनेक अधिकारी कचेरीत येणाऱ्या सर्वसामान्य माणसाची दखलही घेत नाहीत. गेल्या दिवाळीच्या वेळी तर भारताच्या सरसेनानींनी एक पत्रकच काढले होते. या पत्रकात त्यांनी म्हटले होते की दिवाळीसारख्या प्रसंगी आपल्याला सैन्यातील इतक्या अधिकाऱ्यांची शुभेच्छा कार्ड आणि पत्र येतात की त्या सर्वांची दखल घेणं अशक्य होतं. सैन्यातील अधिकाऱ्यांना सदिच्छा वाढवायची असेल तर त्यांनी सैन्याबाहेरच्या जनतेला अशी कार्ड पाठवावीत. यातील मर्म चाणाक्ष लोक ओळखतीलच. नवे वर्ष आणि तदनुषंगिक प्रथा यांच्याबद्दल एवढे लिहिल्यावर अखेर सर्वांप्रमाणे येथेही शुभेच्छा प्रदर्शित करणे आलेच. ते कार्य करताना एवढेच म्हणतो की नव्या वर्षात महात्मा बनण्याची महत्वाकांक्षा आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी बाळगली नाही तर सुखी होणे काही फार अवघड नाही. अर्थात भरभराटीबद्दल मात्र तूर्त न बोलणेच चांगले. म्हणजे नव्या वर्षात सुखी होणे जरा आणखी सोपे जाईल. बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत होता नवे वर्ष नव्या आशा, हा रमेश मंत्री यांचा ललित लेख. वाचक स्वर अक्षय वाटवे. पूर्वप्रसिद्धी हंस, जानेवारी 1958.